यशाया संदेशवाहकाच्या खूप वर्षानंतर इस्रायल देशाच्या एका छोट्याशा गावामध्ये मरिया नावाची एक अविवाहित मुलगी राहत होती आणि तिची मागणी योसेफ नावाच्या एका तरुणासोबत झालेली होती. मग एकदा अशी झाली की देवदूत मरियेसमोर प्रगट झाला आणि तिला म्हणाला, देवाने तुला निवडलेले आहे, तर तू देवाच्या आत्म्याद्वारे गर्भवती होशील व एका मुलाला जन्म देशील, तेव्हा तू त्याचे नाव येशू ठेव. तेव्हा मरिया त्याला म्हणाली, मी तर देवाची दासी आहे, म्हणून देवाची योजना माझ्या जीवनात पूर्ण होवो. मग काही दिवसांनी मरिया सोबत मागणी झालेल्या योसेफाला कळले की मरिया गर्भवती आहे आणि बाळाला जन्म देणार आहे, म्हणून तो चिंतित झाला, कारण योसेफ हा धार्मिक व्यक्ती होता आणि त्याला तिची बदनामी करायची नव्हती. म्हणून त्याने तिला गुप्तपणे सोडण्याचा विचार करीत झोपी गेला. तेव्हा योसेफाच्या स्वप्नामध्ये देवदूत आला व म्हणाला, योसेफा, मरिया ही देवाच्या आत्म्याद्वारे गर्भवती आहे आणि ज्या मुलाला जन्म देणार आहे तो सर्व लोकांना वाईट कामापासून मुक्ती देईल, म्हणून तू तिला स्वीकारण्यास भिवू नको. तेव्हा योसेफाने देवदूताचे ऐकून मरियेला पत्नी म्हणून स्वीकार केला आणि मग काही दिवसानंतर मरियेने एका मुलाला जन्म दिला आणि त्यांनी त्याचे नाव येशू असे ठेवले.